आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबर विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. 2014 सावन खेळा मळार भारताच्या कामगिरीत सातत्यान सुदारणा जायत आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. 2027 मेरेन साखळे शार 100% एक आधुनीक सोयनी युक्त अशें शार आपूण करतलो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. वेंचणूक आयोगान ईसीआय नेट एपांत सुदारणा करपा खातीर नागरिकां कडल्यान सुचोवण्यो मागयल्यात. नागरीक 10 जानेर मेरेन आपल्यो सुचोवण्यो सादर करूंक शकतात. नुस्तेमारी संचालनालय 9 ते 11 जानेर मेरेन कांपालार एक्वा गोवा मेगा फिश महोत्सवाचे आयोजन करतले. आतां पुराय खबरो. 2014 सावन खेळा मळार भारताच्या कामगिरीत सातत्यान सुदारणा जायत आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. तांणी आज उत्तर प्रदेशांतल्या वाराणसींत 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल सर्तीचें व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं उक्तावण केलें. त्या वेळार ते उलयताले.
साल 2014 के बाद से अलग अलग खेलों में भारत का प्रदर्शन लगातार बेहतर हुआ है. हमें बहुत गर्व होता है जब जैन जी को खेल के मैदान पर तिरंगा फहराते देखते हैं. बीते दशक में स्पोर्ट्स को लेकर सरकार और समाज दोनों की ही सोच में बदलाव दिख रहा है. सरकार ने स्पोर्ट्स का बजट काफी ज्यादा बढ़ा दिया है. आज भारत का खेल मॉडल एथलीट सेंट्रिक हो गया है. 2030 के कॉमनवेल्थ गेम्स भी भारत में ही होने जा रहे हैं. भारत पूरी मजबूती से 2036 ओलंपिक की मेजबानी के लिए भी तैयारी कर रहा है.
तांच्या सरकारान राष्ट्रीय खेळां प्रशासन कायदो आनी खेलो भारत धोरण 2025 ह्या सारख्या उपक्रमावरवीं खेळां मळार जायत्यो सुदारणा आनी बदल केल्यात अशें तांणी मुखार सांगले. खेळां मळार सरकाराच्या यत्नांचेर भर दितना मोदी हांणी सांगले. सरकार वेगवेगळ्या पैलूंचेर काम करता जातूंत प्रतिभा वळखप, योग्य प्रशिक्षण, पोषक आहार दिवप आनी पारदर्शक निवड प्रक्रिया हांचो आस्पाव जाता. साखळे मतदारसंघाचे आमदार तशेंच मुखेलमंत्री काम करता आसतना फाटल्या 15 वर्सांच्या काळान साखळे शाराक गोंयचे एक आदर्श शार करपाच्या बाबतींत वेगवेगळ्या उदरगतीच्या कामाच्या माध्यमांतल्यान आपूण यत्न करीत आसा. साखळेच्या उदरगती संदर्भात आज मेरेन 80% कामां पुराय जाल्यात. 2027 मेरेन साखळे शार 100% एक आधुनीक सोयनी युक्त अशें शार आपूण करतलो अशें मत मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी उक्तायलें. शारी विकास खातें आनी साखळे नगरपालिका हांच्या जोड पालवान वाळवंटी रिवरफ्रंटचें सोबितीकरण आनी उदरगतीच्या कामाची पांयाभरणी केल्या उपरांत मुखेलमंत्री उलयताले. ह्या वेळार साखळेचे नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, उपनगराध्यक्ष दयानंद बोरेकार आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. आपल्या उलोवपांत मुखेलमंत्री सावंत हांणी सांगले, साखळे वाळवंटी न्हंयेच्या काठार जावपी ह्या म्हत्वाकांक्षी प्रकल्पाचेर 6 कोटी रुपया देस्पेस येतलो. हातूंत बालोद्यान, ओपन जिमखाना, सभाघर ह्या सारक्यो सुविधा आसतल्यो. साखळे नगरपालिकेच्या सर्वांगीण उदरगती खातीर मुखेलमंत्री तशेंच आमदार ह्या नात्यान मुखेलमंत्री सावंत हांचे म्हत्वाचे मार्गदर्शन आनी योगदान मेळटा अशें नगराध्यक्ष सिद्धी प्रभू हांणी सांगले. वेंचणूक आयोगान ईसीआय नेट एपांत सुदारणा करपा खातीर नागरिकां कडल्यान सुचोवण्यो मागयल्यात. एपांतल्या सबमिट अ सजेशन टॅबचो वापर करून नागरीक आपल्यो सुचोवण्यो दिवपाक शकतात. ह्या म्हयन्याचे 10 तारखे मेरेन आपल्यो सुचोवण्यो सादर करूं येतात. ईसीआय नेट एप हे नागरिकां खातीर एक एकीकृत एप आसा जातूंत ह्या आदीचे वोटर हेल्पलायन एप, सी विजील, सक्षम, पोलिंग ट्रेंड्स आनी नो यो कँडिडेट एप ह्या सारखे सुमार 40 स्वतंत्र वेंचणूक विशींचे एप्स एकाच इंटरफेसान एकीकृत केल्यात. हिंद मोर्जे हांगा शापोरा न्हंयेचे देगेर नवी संरक्षण वणत बांदपाचें काम शिपनावळ खात्या खाला आमदार जीत आरोळकार हांणी केले. ह्या वेळार प्रकल्पाच्या उक्तावण सुवाळ्याक पंच स्वप्नील शेतगांवकार आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. गांवगिऱ्या वाठारांतल्यो शिक्षणीक संस्था आतां शिक्षणाच्या मार बऱ्यो प्रगती करता. शालांत परिक्षेचे निकालूय बऱ्या दर्जाचो लागचो हे खातीर पालक, शिक्षक आनी विद्यार्थी खूप कश्ट घेतात. त्याच अनुषंगान पालयेंतल्या आयडियल हायस्कुला खातीर सगळ्यो सुविधा सरकार मार्फत दिवपाचे उतर मांद्रेचे आमदार जीत आरोळकार हांणी दिले. पालयेंतल्या आयडियल हायस्कुलाच्या वर्सुकी खेळा महोत्सवाचे उक्तावण केल्या उपरांत मुखेल सोयरे म्हणून ते उलयताले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वयल्यान आयकतात. नुस्तेमारी संचालनालया वतीन 9 ते 11 जानेर 2026 मेरेन कांपालार दयानंद बांदोडकार मैदानाचेर एक्वा गोवा मेगा फिश महोत्सवाचे आयोजन करतले. गोयचे विद्यार्थी आनी सर्वसामान्य लोकांक नुस्तेमारी वेवसाय संबंधित शिक्षणीक आनी तंत्रज्ञानाचो अनुभव करून दिवपा खातीर दर वर्सा खासा पद्दतीन हो महोत्सव आयोजित करतात. महोत्सवात वेगवेगळ्या जातीचे नुस्ते आणि सागरी जीवावळींच्या प्रदर्शनासहित वेगवेगळ्यो सर्ती, खाणा जेवणाचे स्टॉल्स, लोकनाच आणि हेर करमणूक कार्यक्रमाचे आयोजन करतले. नुस्तेमारी व्यावसायिकांक सरकारी येवजणी वा नुस्तेमारी व्यवसायांतल्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून दिवप, तशेंच तरणाट्यांक या व्यवसायाकडे आकर्षित करप हो एक्वा गोवा मेगा फिश महोत्सवाचो उद्देश आसा. गोंय राज्य नुस्तेमारी संस्कृती आणि व्यवसाया खातीर फामाद असून लोकांनी महोत्सवाक भेट दिवन महोत्सव यशस्वी करपाक सहकार्य करचे असे नुस्तेमारी संचालनालयान मागला. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी च्या गोंय फाट्यान राज्यातल्या तरणाट्या खातीर रस्तो नाट्य सर्तीचे आयोजन केला. अभिव्यक्ती पणजी या संस्थेच्या जोड पालवान ही सर्त जातली. 16 ते 25 वर्षां पिरायच्या शाळा, महाविद्यालय वा खंयच्याय सांस्कृतिक संघटनेचे वांगडी हे रस्तो नाट्य सर्तीन वांटेकार जावंक शकतात. कोकणी, मराठी, हिंदी वा इंग्लीश भाषेतले हे रस्तो नाट्य स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नांतलो तरणाटो या स्वयंपूर्ण गोय या विषयाचेर आसपाक जाय. चडांत चड 10 मिनटांची कालावधी सादरीकरणा खातीर मेळटली. ही सर्त 10 जानेराक परवरेच्या विद्या प्रबोधिनी संकुलान जातली. 6 जानेर मेरेन सर्ती खातीर नोंदणी करप आवश्यक आसा. फाल्यां सोमारा 5 जानेराक सकाळी 9 ते दनपारां 1 वरां मेरेन हरमळच्या 200 KVA पेट्रोल पंप फिडरा वयल्यान हरमळ ग्रामपंचायत क्षेत्रांतलो मदलो वाडो कोरखणकर वाडो आनी पेट्रोल पंपाच्या सरभोवतणच्या वाठारांत वीज पुरवण जावची ना. तशेंच सांजवेळात 2:30 ते 6 वरां मेरेन 200 KVA पार्सेकार कॉलेज फिडरा वयल्यान हरमळ ग्रामपंचायत क्षेत्रांतलो मदलो वाडो आनी पार्सेकार कॉलेजीच्या सरभोवतणच्या वाठारांत वीज पुरवण जावची ना. आज आयतारा पणजेन चडांत चड तापमान 33.5 डिग्री सेल्सियस आनी मुरगांवां 31 डिग्री सेल्सियस आशिल्ले. फुडले 6 दीस राज्यांतले चडांत चड तापमान 31 ते 33 अंश सेल्सियस मदीं उरपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. शेनवारा सकाळी पणजे सयत हेर सुवातींनी दाट धुकें पडिल्ले. आयतारा पणजेन उण्यांत उणें तापमान 21.5 अंश आनी मुरगांवां 21 अंश सेल्सियस नोंद जाला. 9 जानेर मेरेन राज्यांतले उण्यांत उणें तापमान 19 ते 21 डिग्री सेल्सियस मदीं उरपाची शक्यताय आसा. फुडले 6 दीस राज्यांतले हवामान सुकें उरपाची शक्यताय आसा आनी ह्या काळांत सकाळी मध्यम धुकें पडपाची शक्यताय आसा. विजय हजारे ट्रॉफी एलिट क्रिकेट सर्तीन गोंय पंगडाक उत्तराखंड पंगडा आड 7 विकेटींनी हार घेवची पडली. जयपुरांतल्या KL सायनी स्टेडियमाचेर जाल्ले मॅचीन गोंयान पयलीं बॅटींग करतना 49.1 ओव्हरींनी 270 धांवड्यो केल्यो. उत्तराखंडान 46.2 ओव्हरींनी फक्त 3 विकेटी वगडा 274 धांवड्यो करून जैत जोडले. गोयचो ओपनर स्नेहल कवठणकारान 114 बॉलांनी 13 चौके आनी 1 सक्यासयत 105 धांवड्यो केल्यो. 5 मॅचींतल्या 3 जैतां आनी 2 हारीसयत गोंय 12 गूण घेवन क गटान 34 सुवातेर आसा. गोंयची फुडली मॅच 6 तारखेक पंजाब पंगडाआड जातली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. 2014 सावन खेळां मळार भारताच्या कामगिरीन सातत्यान सुदारणा जायत आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. 2027 मेरेन साखळे शार 100% आधुनीक सोयनी युक्त अशें शार आपूण करतलो अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. वेंचणूक आयोगान ECI नेट ॲपांत सुदारणा करपा खातीर नागरिकां कडल्यान सुचोवण्यो मागयल्यात. नागरीक 10 जानेर मेरेन आपल्यो सुचोवण्यो सादर करूंक शकतात. नुस्तेमारी संचालनालय 9 ते 11 जानेर मेरेन कांपालार एक्वा गोवा मेगा फिश महोत्सवाचे आयोजन करतले. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.